लाईफमध्ये अजून काय काय स्मार्ट झालं पाहिजे विचारलं होतं मी तुम्हाला, कारण की फॅन्स सुद्धा आता स्मार्ट झालेत, रिमोट कंट्रोल वरती ऑपरेट व्हायला लागलेत ना हे सगळे फॅन्स सुद्धा. फॅन्स म्हणजे मी त्या फॅनबद्दल बोलत होते जे छतावर लावले जातात, गर्मी झाली की आपण ते सुरू करतो. ते फॅन्स आता स्मार्ट झालेत. सचिननी खूप छान छान उत्तरं दिली आहेत की त्यांना काय वाटतं त्यांच्या लाईफमध्ये अजून काय स्मार्ट व्हायला पाहिजे.
हा मॅडम
बोला सचिन.
तर मला असं वाटतं मॅडम की जे सध्या आपली कशी कृषीप्रधान देश असल्यामुळं मला शेतकरी लोकांसाठी नाही का स्मार्ट योजना काहीतरी सुरू करावी असं वाटतं मॅडम.
अच्छा,
जसे की शेतीचे पंप वगैरे जे आहेत त्यांना खूप कंटाळा येतो ना, कारण इथून जायचं शेतातला पंप चालू करायचा, तर तिथं जर समजा आपण काही अशी एक यंत्रणा लावली की तिथले बटन दाबलं की म्हणजे तसं जर केलं तर तिथलं नाही का ऑटोमॅटिकली पंप चालू होईल, पाणी जाईल तिकडे तिकडे पूर्ण पसरेल, आणि पूर्ण पाण्याचं जेवढं लिमिट लावलेलं आहे तिथपर्यंत झालं की ऑटोमॅटिक बंद व्हावं, म्हणजे जेणेकरून पाण्याची वाचत होईल आणि त्यांना शेतकरी लोकांना टेन्शन राहणार नाही. नांदेड शहरामध्ये पण अशी एक व्यवस्था जर लावली मॅडम की आता संध्याकाळ झाली, समजा आता एकदम संध्याकाळ झाली, काही वेळानंतर 7:30 नंतर एकदम अंधार झाला, जे सायन्स वेळ झाली, सायन्स वेळेला एकदमच नाही का ऑटोमॅटिकली स्ट्रीट मध्ये जॅम सगळे ऑटोमॅटिक लागले पाहिजे, हे पण खूप चांगलं आहे मॅडम.
विजेची बचतही होईल की वेळेनुसार
बचत होईल, आणि सकाळी जसं दिवस उजाडला की त्यावेळेला ऑटोमॅटिकली नाही का स्ट्रीट लॅम्प बंद होऊन जावं,
त्याच्यामध्ये सेन्सर्स लावले पाहिजेत.
हा तर खूप चांगलं होईल मॅडम, म्हणजे कोणाचं टेन्शनच राहणार नाही लाईट लागला ना लागला, फक्त लाईट बंद झाला की बस ते दुरुस्त करायचं.
खूप छान आहे हे, पण बघूयात होत आहे का असं कधीतरी होईल अशी अपेक्षा आहे.
आपण पॉझिटिव्ह विचार करू मॅडम, बरोबर होत आहे.
नक्की नक्की. तुम्हाला काय वाटतं तुमच्या लाईफमध्ये अजून कुठल्या गोष्टी स्मार्ट झाल्या पाहिजेत, ऑटोमॅटिक अशा झाल्या पाहिजेत, सांगा ना, पटकन कॉल करा 9607007935 वर. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.